नमस्कार सर, मी परांशिस किंमतून आभार बोलतोय. परागच्या कंस्ट्रक्शन कंपनीतून बोलतोय सर मी. सर आपलं बोललं झालं होतं, मागच्या आठवड्यात तुम्ही इव्हेंटला येऊन नाही शकले, कॉस्ट तुम्ही आउट ऑफ टाइम होते, राईट? हॅलो, हा तुम्ही आउट ऑफ टाउन एवढे आमच्या इव्हेंटला येऊन नाही शकले सर. तुम्हाला सांगण्यासाठी फोन केला होता की आम्ही इव्हेंटला संडेपर्यंत एक्सटेंड करायला सर, जर तुम्ही पुन्हा तर तुम्ही येऊ शकता सर इव्हेंटला. सर तो प्रॉपर्टीचा सर एक्झिक्युशन सांगितलं सर तुम्हाला लास्ट टाइम मी त्या रिगार्डिंग कॉल आहे. नाही नाही पुणेचा परांज पे. अच्छा अच्छा, काही हरकत नाही सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर, तुमचा दिवस शुभ असो.